RadioMandi.com पॉडकास्ट।
साखर कर मुदत वाढीसाठी लहान व्यापारी आवाहन करू शकतात, हट्टा पॅरिट बंटार। या महिन्यामध्ये आलेल्या गोड पेयावरील करानं प्रभावित झालेल्या लघु उद्योग आणि व्यापारी संबंधित प्राधिकरणांना लघु उद्योजक आणि व्यापारी कर स्थगन अपील दाखल करू शकतात अशी माहिती उपउद्योजक विकास मंत्री मोहम्मद हट्टा एम रामली यांनी दिली। केटियान जिल्हा मलय हॉकर्स आणि पेटी ट्रेडर्स असोसिएशननं आयोजित केलेल्या उद्योजकता परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते। ते म्हणाले, घरगुती व्यापार आणि ग्राहकोपयोगी मंत्रालयानं व्यापाऱ्यांच्या आवाहनास अपेक्षित प्रतिसाद दिल्यास या समस्येचं निराकरण होईल। प्रत्येक अपिलानं उचित विचारांसाठी वाजवी आधार प्रदान करणं आवश्यक आहे। 1 जुलै रोजी लागू झालेल्या 40 सेंट प्रति लिटर साखर कराबाबत लहान व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे। आरोग्यासाठी अतिरिक्त साखर सेवन नियंत्रण करण्याचा उद्देश या कराच्या अंमलबजावणीमागं आहे। हट्टा यांनी अमाना इख्तर मलेशिया मॉडेलवर आधारित राष्ट्रीय उद्योजक समूह आर्थिक निधी या कर्ज प्रकाराला मान्यता दिली। ते म्हणाले, यामध्ये प्रत्येक गटातील 5 सहभागी असलेल्या समूह कर्जाचा समावेश आहे, ज्यामुळे उद्योजकांना सहजपणे कर्ज मिळू शकेल।